नमस्कार. धनंजय जोशी लिखित सहज पुस्तकातील एक लेख. लेखाचं शीर्षक आहे थँक्यू थँक्यू. एका माळ्याची गोष्ट. त्याच्या बागेमध्ये खूप रानटी गवत वाढत होतं. काही केल्या ते जाईना. मग तो बागेच्या गुरुकडे गेला. त्याला विचारलं, हे रानटी गवत मी कसं काढू? गुरु म्हणाले, तू जरा माती बदल. माळ्यानं माती बदलली तर काहीच परिणाम झाला नाही. तो परत गुरूंकडे. गुरु म्हणाले, असं कर, तू जरा पाणी घालण्याचं कमी करून बघ. ठीक आहे, माळी म्हणाला. त्या उपायाचाही काही परिणाम झाला नाही. परत माळी गुरूंकडे. गुरु म्हणाले, ठीक आहे, मी तुला काही नवीन पीक लावायला देतो. ते पीक असं आहे की ते रानटी गवत खाऊन टाकतं. बघ लावून. माळ्यानं ते पीक लावलं, तरीही गवत आपलं वाढतच राहिलं. माळी परत गुरूंकडे गेला. म्हणाला, मास्टर, हे गवत तर वाढतच आहे, जात नाही. गुरूंनी विचारलं, तू माती बदललीस? हो. पाणी द्यायचं कमी केलंस? हो. मी तुला सांगितलं होतं ते नवीन पीक लावलंस का तू? हो. तरीही अजून गवत आहेच? माळी म्हणाला, हो. गुरु हसून म्हणाले, आता ह्यावर एकच उपाय. तुला त्या गवतावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. यू मस्ट लर्न टू लव इट. आयुष्यात आपण अनेक संघर्षांना तोंड देत असतो. मग त्या भावना असोत, आवडीनिवडी असोत, अथवा आपले नातलग, मित्र, शत्रूंमधले संघर्ष असोत. गुरजीफ म्हणून एक रशियन संत होऊन गेला. त्यांच्या आश्रमामध्ये अनेक साधक राहत असत. पण एक विचित्र साधक नेहमी सर्वांना त्रास देत असे. गुरजीफच्या शिष्यांना याला का बरं आश्रमात ठेवलं असेल हे एक कोडच होतं. काही दिवसांनी त्यांना समजलं की हा साधक आश्रमात नुसता राहत नाही, त्याला पगारही दिला जातो. सर्व साधक रागवून गुरजीफकडे गेले आणि म्हणाले, ह्याचा काय अर्थ? हा मनुष्य आमच्या साधनेतला इतका मोठा अडथळा आणि तुम्ही त्याला पगार देता? गुरजीफ म्हणाले, तुमचा सगळ्यात मोठा शिक्षक आहे तो. तुम्ही जोपर्यंत त्याचा प्रेमानं स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमची साधना अपूर्ण आहे असं समजा. त्याला मी पगार देणं ही तुमची मोठी संधी समजा. आपल्या आयुष्यासाठी ही किती सुंदर शिकवण आहे. एक म्हणजे आपल्या आवडीनिवडींचं गवत सहज उपटून काढता येणार नाही. ते काही तर अगदी खोल, जे उपटणं अगदी कठीण. आणि दुसरं, आपला नात्यांमधला संघर्ष, काही सोपा तर काही कठीण, जणू काही अशक्य. मग काय करायचं? प्रेम करायला शिकायचं त्यांच्यावर आणि म्हणायचं, थँक्यू फॉर युअर टीचिंग. कारण त्यांच्याशिवाय आपल्या मार्गावर उजेड पडणार कसा? त्यांच्याशिवाय दुसरा आपला मार्गदीप आहे का कोणी? सध्या इतकंच.